यिर्मयाह अध्याय 24। यहोयाकीम याचा पुत्र यकोन्या, जो यहूदाचा राजा, त्यास व यहूदाचे सरदार, कारागीर व लोहार यास नबूखेद्रसराने धरून यरुश्लेमेतून बाबेलास नेल्यानंतर परमेश्वराने मला हे दाखविले, पहा, परमेश्वराच्या मंदिरासमोर अंजिराच्या दोन टोपल्या ठेविल्या होत्या। एका टोपलीत पहिल्या 12 अंजिरांसारखे फार चांगले अंजीर होते, दुसऱ्या टोपलीत फार वाईट अंजीर होते, इतके की ते खावयाजोगे नव्हते। परमेश्वर मला म्हणाला, यिर्मयाह, तुला काय दिसते? मी म्हणालो, अंजीर, चांगले ते फार चांगले आहेत आणि वाईट ते फार वाईट आहेत, इतके की ते खावयाजोगे नाहीत। मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, या ठिकाणाहून यहूदाचे बंदिवान केलेले जे लोक मी खासद्यांच्या देशी पाठविले आहेत त्यास या चांगल्या अंजिरांप्रमाणे मी समजेन। मी त्याजवर कृपादृष्टी करीन आणि त्यास या देशी परत आणीन, त्यास उभारीन, पाडून टाकणार नाही, त्यांची लागवड करीन, त्यास उपटून टाकणार नाही। मी परमेश्वर आहे असे मला ओळखणारे हृदय मी त्यास देईन, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन, कारण ते मनापासून मजकडे वळतील। परमेश्वर खरोखर म्हणतो, खावया जोगे नाहीत असे जे वाईट अंजीर आहेत त्याप्रमाणे यहूदाचा राजा सिदकिया व त्याचे सरदार आणि या देशात राहिलेले व मिसर देशात वस्ती करून राहिलेले यरुश्लेमेचे अवशिष्ट लोक यांचे मी करीन, त्यांचे वाईट होईल, पृथ्वीवरल्या सर्व राष्ट्रांना दहशत पोहोचेल असे मी त्यांचे करीन, आणि जेथे मी त्यास हाकून देईन तेथे ते अपशब्द व लोकप्रवाद, निंदा व शाप यांचे विषय होतील, आणि मी त्यांच्यामध्ये तरवार, दुष्काळ व मरी पाठवीन, अशी की जो देश मी त्यास व त्यांच्या पूर्वजास दिला त्यातून त्यांचा नायनाट होईल।